जेव्हा माया अपार्टमेंट मध्ये केंद्र असायचं तेव्हा केंद्र सुरू व्हायच्या 2 मिनिटं आधी स्वामी माथंगा आधी यायचे. मग विलास मामा त्यांना उदबत्ती द्यायच्या आणि ते उदबत्ती ओवाळून सगळ्या संतांच्या तस्विनींना नमस्कार करून मग सगळ्या साधकांकडे बघायचे. तेव्हा मला आठवतंय की मी आई बरोबर पुढे बसलेले असायचे आणि मी खूप लहान असल्यामुळे ते माझ्याकडे अतिशय कौतुकाने आणि प्रेमाने बघायचे. स्वामीजी त्यांची ती वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्या मनावर कायमची कोरली गेलेली आहे. इथे अध्यात्म मंगलधाम मध्ये जेव्हा केंद्र असायचं तेव्हा केंद्र झालं की पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय मातोश्री सरलाताई खाली मोडक काका काकींकडे थोडा वेळ थांबायचे. मोडक काकी त्यांना मसाला दूध द्यायच्या आणि दरवेळी त्यातलं थोडं दूध पूजनीय सरलाताई अगदी आठवणीने माझ्यासाठी ठेवायच्या. एकंदरीतच स्वामी माधवनाथांनी आणि मातोश्री सरलाताईंनी आमच्या सगळ्यांवरच खूप प्रेम केलं. अतिशय आनंदाचा असा तो सुवर्ण काळ होता. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होत. पूजनीय स्वामी माधवनाथांनी गुरु पौर्णिमेच्याच दिवशी स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी आपला देह अर्पण केला. या घटनेचा आमच्या संपूर्ण कुटुंबावर खूप मोठा आघात झाला. परंतु मी लहान असल्यामुळे म्हणा किंवा मला कळत नसल्यामुळे म्हणा एका वेगळ्याच विश्वात होते. त्यानंतर दीर्घकाळ म्हणजे साधारण 5-6 वर्ष मी रोजच्या केंद्रात सहभागी झाले नाही, पण मोठ्या कार्यक्रमांना मात्र अधूनमधून येत असे. स्वामीजी त्याच काळात आपण एकदा आमच्या घरी आला होता आणि आईने मला मुद्दामून सांगितलं होतं की स्वामीजी आल्यावर त्यांचं दर्शन घेण्यासाठी तुला वरच्या हॉलमध्ये यायचं आहे. ज्यावेळी मी वर आले तेव्हा आईने विचारलं होत की जेव्हा मी हिला केंद्रात यायला सांगते तेव्हा ती म्हणते मी रोज 1 माळ जप करते तर आता वेगळं केंद्रात यायची काय गरज. मला असं वाटलं होत की तुम्ही मला केंद्रात येण्याविषयी काय सांगताय. परंतु स्वामीजी त्यावेळी तुम्ही नुसतं हसून त्या विषयावर काहीच बोलला नाही. माझ्या मनावरच दडपण त्यावेळी एकदम कमी झालं होतं. परंतु नंतर एकदा ज्यावेळी मी अध्यात्म मंगलधाममध्ये आले होते तेव्हा तुम्ही मला हातात हात घेऊन म्हणाला होता आधीच अशीच येचा. माझं मन हळूवारपणे जपून मला केंद्रात येण्याविषयी तुम्ही किती सहजपणे सांगितलं होतं आणि त्यावेळी एक जिना खाली उतरून तुम्ही परत माझ्याकडे वळून बघितलं होतं. ह्या अशा प्रसंगातून मी परत केंद्रात कधी यायला लागले मला निखेद कळलं नाही. तुमच्या प्रभावामुळे आणि मुख्यतः तुमच्या आणि पूजनीय मातोश्री मधुरा त्यांच्या अहेतुक प्रेमामुळे अनेक साधक या केंद्राशी जोडले गेले. त्यातीलच एक साधिका म्हणजे सद्भक्त माया जाधव. मायाताई स्वामी मकरंदनाथांच्या अनुग्रहित आहे. आपण आता त्यांचं पुरस्कार ऐकूया.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या कृपेने 1999 साली मला त्यांचा अनुग्रह मिळाला. अनुग्रह मिळाल्यापासून माझे एक स्वप्न होते की स्वामीजींच्या पावन पवित्र अशा चरणांजवळ बसून श्री गुरुस्तवन करावे आणि आज स्वामीजींच्याच कृपेने ही गोष्ट घडून येत आहे. खरे तर मला हे सर्व स्वप्नवतच वाटत आहे. नाथ संप्रदायाचे अध्वरी असलेल्या स्वामीजींचे स्तवन करायला मिळणे ही मी माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र गोष्ट मानली. मात्र यासाठी मी हे अगदी प्रांजळपणे सांगते की माझ्या बुद्धीच्या भावाच्या मर्यादा लक्षात घेऊन श्री गुरुस्तवनासाठी मी संतांच्या शब्दाचा आधार घेत आहे. कारण स्वामीजी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू असाच माझा भाव आहे. स्वामीजींच्या अगदी लहानपणी जो पहिला पारमार्थिक ग्रंथ त्यांच्या हातात आला तो म्हणजे तीर्थरूप दादांनी दिलेला दासबोध हा ग्रंथ होय. म्हणूनच आज श्री गुरुस्तवनासाठी दासबोधातील काही ओव्यांचा मी आधार घेत आहे. या ओव्या जेव्हा माझ्या वाचनात ऐकण्यात येतात तेव्हा अत्यंत श्रद्धेने मला असं वाटतं की समर्थांनी या ओव्या तसेच अशा अनेक ओव्या माझे सद्गुरु स्वामी मकरंदनाथ यांचे वर्णन करण्यासाठी जणू काही लिहिले आहे. अर्थात दासबोधातील काय किंवा ज्ञानेश्वरातील काय कोणतीही ओळी वाचायला घेतली की त्या ओळीचा अंतरंग असा भावार्थ लक्षात घेताना स्वामीजींचे जीवन डोळ्यासमोर येते. दासबोधातील मला भावलेली एक ओळी ही जी स्वामीजींचे तंतोतंत वर्णन करणारीच आहे ती म्हणजे उपजत गुण शरीरी परोपकारी नानापरी आवडे सर्वांचे अंतरी सर्व काळ. स्वामीजींचे किती गुण सांगू असे मला झाले आहे. स्वतःच्या सद्गुरूंवर अत्यंत प्रेम श्रद्धा विश्वास सद्गुरूंच्या कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून त्यांच्या कार्यासाठी झोकून देण्याची तयारी स्वामी माधवनाथ यांना अत्यंत प्रिय असलेली सोहम ध्यान साधना अतिशय निष्ठेने सातत्याने वर्षानुवर्ष करणे भगवंताचे नाम घेताना त्या नामाशी ज्याचे नाम घ्यायचे त्या भगवंताशी अत्यंत प्रेमाने तल्लीन होऊन जाणे हे आणि असे अनेक दैवी गुण स्वामीजींच्या ठिकाणी जणू आश्रयालाच आले आहेत. तीव्र स्मरण शक्ती हा स्वामीजींचा असाच एक उपजत गुण आहे की आपण सारे स्तिमित होतो. त्यांची कुशाग्र बुद्धी आपल्याला अचंबित करते. अत्यंत हजरजबाबीपणा तसेच अचूक निर्णय क्षमता स्वामीजींना किती सहजपणे जमते. मला भावलेला स्वामीजींचा एक विशेष गुण म्हणजे त्यांचा अत्यंत साधेपणा. साधेपणा हा गुण नम्रता विनय असल्याशिवाय येत नाही. अमाणिकम हा दैवी गुण अंगात मुरला याची खून म्हणजे साधेपणा. पण हा गुण उपजतच त्यांच्या ठिकाणी दिसतो. 2003-2007 तसेच 2011 साली स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वच पंढरपूर आनंद यात्रेत गेलो होतो. ते ईश्वरी दिवस प्रत्येकाने आपल्या हृदयात जसेच्या तसे साठवून ठेवले आहेत. या प्रत्येक आनंद यात्रेला साधक निष्ठा करून जो भरघोस प्रतिसाद मिळाला तो केवळ सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि श्री पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाचे फळ आहे असाच स्वामीजींचा भाव आहे. याचे श्रेय त्यांनी कधीच स्वतःकडे घेतले नाही. स्वामीजींच्या साधेपणाचा एक प्रसंग येथे आवर्जून सांगावासा वाटतो. सद्गुरु म्हणून कार्य करण्यास सुरुवात केल्यानंतर स्वामीजींच्या मनात एक इच्छा होती की कधीतरी एकदा आपण केवळ पांडुरंगाचा एक भक्त म्हणून पंढरपूरला जायचे. तेथे 2-3 दिवस राहायचे. त्याप्रमाणे 2012 साली 2-3 साधकांना घेऊन स्वामीजी पंढरपूरला गेले. त्यापैकीच एका व्यक्तीने मला सांगितलेला हा प्रसंग. ठरविल्याप्रमाणे स्वामीजी पंढरपूरला गेले. दुपारी 4 च्या दरम्यान गजानन महाराज संस्थान येथील आवारात एका प्रवचनकारांचे प्रवचन सुरू होते. स्वामीजी इतर श्रोत्यांप्रमाणे जेथे जागा मिळाली तेथे सतरंजीवर जाऊन बसले. ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांवर प्रवचन चालू होते. स्वामीजी शांतपणे बसून श्रद्धेने ते ऐकत होते. प्रवचन संपल्यावर त्यांनी प्रवचनकारांना नमस्कार केला. त्यानंतर 2-3 मिनिटे स्वामीजी काहीच बोलले नाही. तसे पाहायला गेले तर स्वामीजी म्हणजे प्रति ज्ञानेश्वरच. पण स्वामीजींनी त्या प्रवचनाचे कोणतेही अनालिसिस केले नाही. प्रवचनकारांनी मांडलेल्या प्रवचनातील विषयावर तसेच त्यांनी केलेल्या ओव्यांचे उच्चार या कोणत्याही गोष्टीवर काहीही चर्चा न करता स्वामीजी म्हणाले, छान वाटले. एकूणच या मुक्कामात स्वामीजी केवळ पांडुरंगाचा एक भक्त या भूमिकेत त्याचे अत्यंत साधेपणाने राहिले. ही गोष्ट स्वामीजींच्या साधेपणाचा कळस दर्शवते. खरंच अमाणिक हा दैवी गुण उपजतच त्यांच्या ठिकाणी असल्याशिवाय हे शक्य नाही. साधेपणाबरोबरच कमालीची सहजता हा स्वामीजींचा आणखी एक विशेष गुण. स्वामीजी किती सहजपणे सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून वागतात आणि म्हणूनच येथे येणाऱ्या प्रत्येकालाच स्वामीजी आपले वाटतात. ज्या साधकांना स्वामीजींनी अत्यंत कृपाळपणे अनुग्रह दिला त्यांच्यावर स्वामीजींचा हा फार मोठा पारमार्थिक उपकारच आहे. पण त्याशिवाय समर्थ जसे म्हणतात, परोपकारी नाना बळी. स्वामीजींचे व्यक्तिमत्व अगदी असेच आहे आणि आपल्या सर्वांचाच हा अनुभव आहे. स्वामीजी कितीतरी प्रकारे प्रत्येकाला मदत करीत असतात. कोणाला जर खरंच गरज असेल तर आर्थिक मदत, कोणाला वैचारिक, भावनिक, मानसिक आधार. खरंच काही संसारिक दुःखे अशी असतात की प्रत्येक व्यक्तीला अशा आधाराची गरज असते. स्वामीजी त्या त्या व्यक्तीची किती गरज निलया पूर्ण करतात. माझ्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग. माझा सख्खा भाऊ ऐन तारुण्यात एका गंभीर आजारामुळे देवाघरी गेला. आम्ही सर्वच जण या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करीत होतो. मीही पूर्णपणे दुःखात बुडाले होते. अशा मनस्थितीत मला सर्वप्रथम प्रकर्षाने आठवण झाली ती म्हणजे परमपूज्य स्वामीजींचीच. मी जेव्हा स्वामीजींना भेटले तेव्हा स्वामीजी म्हणाले, मला तुझ्या भावाच्या आजारपणाची कल्पना होती. तरुण वयात तो गेला हे खरोखरच खूप वाईट झाले. पण माया तुला सांगू, तो सर्व यातनातून सुटला. यातून संसाराची क्षणगुणता तू लक्षात घे. स्वामीजींचे हे वाक्य काढणे आले आणि क्षणार्धात अशांत मन शांत व्हायला सुरुवात झाली. या प्रसंगात स्वामीजींचा फार मोठा मानसिक आधार मला मिळाला. त्वमेव माता पिता त्वमेव हा श्लोक मी लहानपणापासून म्हणत होते. पण याचा नेमका अर्थ त्या दिवशी स्वामीजी मला भेटले. त्या दिवशी स्वामीजींच्या वाणीत कमालीचे सामर्थ्य आहे. त्यांच्या वाणीत एक विलक्षण जादू आहे. स्वामीजीप्रमाणे पूजनीय मातोश्री मधुरा मावशींचाही आपणा सर्वांना असाच अनुभव आहे. मधुरा मावशी आपणा सर्वांवर खूप प्रेम करतात. अत्यंत आपुलकीने आपली नेहमी चौकशी करत असतात. स्वामीजींचा हात सर्वांना आधार देतात. उपजत गुण शरीरी परोपकारी नाना पळी आवडे सर्वांचे अंतरी सर्व काळ. या ओबीच्या अंगाने स्वामीजींबद्दल बोलावे तेवढी कमीच आहे. कारण स्वामीजी व मधुरा मावशी आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. राजबोधातील आणखी ओबी स्वामीजींचे व्यक्तिमत्व सांगणारे आहे. वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. प्रवचनातील उद्देश पर सांगणे काय किंवा कोणाशी व्यक्तिगत संवाद साधतानाचे बोलणे काय. स्वामी तुमच्या अंतकरणातील करुणा त्यांच्या बाणीद्वारे आपणास जाणवते. समोरच्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या गुणांचेही स्वामीजी खूप कौतुक करत असतात. पण ही स्तुती समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी नसते. स्वामीजींच्या अंतकरणात त्या व्यक्तीविषयी असलेले प्रेम त्यातून दिसून येते. ही ओबी स्वामीजीने आत्मसात करून त्याचा फार मोठा आदर्श आपल्यापुढे ठेवला आहे. स्वामीजींपासून प्रेरणा घेऊनच मीही यथामती यथाशक्ती बोलण्याचा प्रयत्न करायचे ठरवले आहे. स्वामीजींसारख्या संतांचे वर्णन करणारी दासबोधातील आणखी एक ओबी म्हणजे संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. खरंच मी जर स्वामीजींकडे आले नसते तर देह सुखात प्रापंचिक सुखातच आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत राहिले असते आणि मग जीवन व्यर्थ गेले असते. पण माझ्या अंतर्मनाला असे नेहमी वाटायचे की या जीवनात याच्याही पलीकडचा आनंद मिळायला पाहिजे. माझ्या पूर्वपुण्याने तसेच भगवंताच्या संतांच्या कृपेने मी स्वामीजींच्या चरणांमध्ये आले, नतमस्तक झाले, तेव्हाच या आनंदाचा शोध संपला. खरा आनंद म्हणजे काय, तो मिळवण्यासाठी नेमके काय करावे हे केवळ स्वामीजींमुळेच माझ्या लक्षात आले. स्वामीजींसारखे संत स्वतः आत्म्याचा आनंद उपभोगत आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकालाच हा आनंद कसा प्राप्त होईल यासाठी स्वतःच्या देहाची संसाराची चिंता पर्वा न करता अक्षरशः झिजत आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये आनंद आहे, नाम ध्यान साधनेत आनंद आहे, सद्गुरूंच्या सेवेत आनंद आहे. स्वामीजींनी स्वतःच्या उदाहरणावरून आपल्या सर्वांना पटवून दिले आहे. स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत आनंदच आहे. स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत प्रेमच आहे. म्हणूनच स्वामीजी तसे मातोश्री मधुरा मावशी त्यांच्याकडे आल्यावर मग त्यांना नुसते पाहिल्यावरही संत सुखची केवळ हा अनुभव आपल्याला येतो. स्वामीजी आणि मधुरा मावशी यांच्या चरणी मी अत्यंत श्रद्धेने व शर्माकर भावाने नतमस्तक होत आहे. माझ्या अंतःकरणातील एक इच्छा पूर्ण व्हावी याकरिता मी या उभयतांकडे प्रार्थना करीत आहे. स्वामींचे चरण धरावे जग सारे से कावे सद्गुरु मयावे पावे सद्गुरु
समर्थांच्या ओव्यांचा आधार घेऊन मायाताईंनी जे आता गुरुस्तवन केलं ते खरोखरच खूप भावपूर्ण झालं. समर्थांनी असं म्हटलं आहे, सदा सर्वदा देह संदिग्ध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठक आहे. स्वामीजी तो भगवंत आमच्या जवळ असतो, परंतु अल्पकाळ का होईना तो आमची परीक्षा पण बघतो. आणि अशा वेळी स्वामीजी आम्हाला आठवण होते की तुमची. साधारण वर्षभरापूर्वी माझ्या काही संसारिक अडचणी आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे मी बराच काळ खूपच अस्वस्थ होते. त्यावेळी स्वामीजी मला तुमचं स्मरण असायचं, परंतु एक वेळ अशी आली की मला असं वाटलं की आता केवळ आणि केवळ स्वामीजीच मला यातून बाहेर काढतील. आणि एका सकाळी मी सरळ तुम्हाला फोन केला. फोनवर तुम्ही माझं बोलणं ऐकून घेतलं आणि म्हणालात की आपण प्रत्यक्ष भेटून बोलूया. त्यानंतर लगेचच आपण भेटलो आणि तुम्ही आम्हा दोघांचंही पूर्ण ऐकून घेऊन आम्हाला त्या मानसिक वादळातून सहजतेने बाहेर काढलं. त्यानंतर माझी साधना तुमच्याच कृपेने अधिक वेगाने होऊ लागली. जेव्हा आम्हाला एक नवी दृष्टी मिळाली. स्वामीजी, तुमचं असं मार्गदर्शन केंद्रातल्या सर्व वयोगटातील साधकांना वेळोवेळी मिळत असतं. अशा साधकांपैकी एक म्हणजे सद्भक्त आनंद गोडबोले. आनंददादा केंद्रातल्या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेत असतो. आता आपण त्याचं पुरस्कार ऐकू.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मदननाथाय नमः. ओम नमस्ते रुद्रमन्ये वोतो शैशवे नमः. श्री रुद्रातील असेच काही मंत्र बरोबर मी त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा प्रवेश करत होतो. आकाशात करून आलं होतं. ढगांप्रमाणेच माझ्या मनातही अनेक विचारांची गर्दी झाली होती. काही काळापूर्वी वडिलांचा अकाली वियोग झाला होता. त्यानंतर वैयक्तिक आयुष्यातही दुःखद घटना घडल्या होत्या. त्या उभानं आलेल्या भावनिक वादळाला तोंड देऊन मन अगदी थकलं होतं. आवश्यकता होती ती मन शांतीची. योग वासिष्ठ स्वामी शिवानंदांचं योग ध्यान तत्वज्ञान असं ग्रंथ वाचलं होतं. योग तत्वज्ञान वाचून काही एक दिलासा मिळाला, पण त्यात वर्णन केलेल्या शांतीचा अनुभव मात्र नसल्याने दुःखपणा झाला होता. रुद्र, अथर्व शीर्ष अशा स्तोत्रांमुळे शांतीचा काही एक अनुभव येत होता, पण त्यांना समाधान मात्र होत नव्हतं. या दिवशी श्री त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात जाऊन घेतलेल्या दर्शनानं मन काहीस शांत झालं. नंतर श्री निवृत्तीनाथांच्या समाधीचंही दर्शन घेतलं. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू म्हणून मन भरून आलं होतं. आपणच मला योग्य मार्ग दाखवा असं नमस्कार करताना मी श्री निवृत्तीनाथांना विनवलं. माझी अशी श्रद्धा आहे की मला स्वामीजींपर्यंत पोहोचण्याची संधी याच भेटीनं मिळाली. सद्गुरूंची प्रथम भेट ही साधकाच्या भाग्याची पहाट ठरते. त्या प्रसंगाची स्मृती चित्तात कायमचीच कोरी गेलेली असते. माझ्या परमभाग्याचा दिवस म्हणजे 19 डिसेंबर 2011. स्वामीजी माझ्या मावस बहिणीच्या चिरंजीव अश्विनीच्या लग्नानिमित्त येणार असल्याचं सर्व अर्चनानं कळवलं होतं. एरवी मी समारंभात भाग घेणं टाळत होतो, पण स्वामीजींच्या भेटीसाठीच मी कार्यालयात पोहोचलो. दिवाणावर स्वामीजी आणि सौ मुलगाताई अत्यंत सहजतेनं बसले. मी येताच स्वामीजी ये बस असं म्हणत मला त्यांच्या जवळच बसवून घेत होते. मी मात्र माझी योग्यता तरी काय असा मी विचार करत होतो आणि स्वामीजींच्या पुढे खाली बसलो. स्वामीजी पुढे झुकून माझा प्रत्येक शब्द अत्यंत आस्थेनं ऐकत होते. त्यांच्या दृष्टीतून परमेश्वरी करुणेचाच वर्षाव होत होता. पहिल्याच भेटीतही स्वामीजींच्या या सहज स्नेहस्पर्शाने मी फार विरघळून गेलो. मनात आलेल्या वृक्षपणाच्या पार्श्वभूमीवर स्वामीजींच्या सहवासात अचानक लाभलेल्या प्रेमामुळे मी गोंधळूनही गेलो. मी बोलण्याआधीच त्यांना माझ्या मनातील भाव कळून येत आहेत की काय असा विचार मनात येत होता. माझीच अर्धी वाक्य स्वामीजीच पूर्ण करत होते. अशातच स्वामीजींना माझी मनशांतीची इच्छा आहे असं म्हणाले. लगेचच स्वामीजी म्हणाले, हो नक्कीच रविवारच्या केंद्रात येत जा, आपण पुन्हा नक्की भेटूच. मला मोठा दिलासा मिळाला. आता केंद्रात यायचंच या निश्चयाने मी मनोमन निश्चय केला आणि थोडं घनावर येऊन स्वामीजींना नमस्कार केला. रविवारच्या स्वामीजींच्या प्रवचनाला मी येऊ लागलो. हळूहळू गुरुवारचा सत्संग बुधवारच्या केंद्रातही येऊ लागलो. पहिल्या महिन्यातच मी भूगाव साधना शिबिरात भाग घेतला. शिबिरातल्या परिचयाच्या कार्यक्रमात इतर सर्व साधक अनुग्रहित असल्याचं कळलं. माझं अनुग्रहित नसतानाही शिबिरात सहभागी म्हणून स्वामीजींना आवडेल का अशी शंका येत होती. सायंकाळी स्वामीजींना नमस्कार करताना स्वामीजी म्हणाले, अरे तू आलास, आज छान. स्वामीजी आपल्या मनातल्या सूक्ष्म विचारांनाही जाणून मनावरील दडपण क्षणात कसं मिस करू शकतात याचा प्रत्यय. त्यानंतर मी शिबिरात निश्चिंत मनाने सहभागी झालो. आदरणीय मिलिंददादांच्या ध्यानाच्या मार्गदर्शनानुसार विचारांचे साक्षीत्व राखण्याचा मी मनापासून प्रयत्न केला. विचारांची गणूक पुस्तीच होत असल्याचं जाणवत होत. स्वामीजींच्या सहवासात आपोआपच सद्गुरू म्हणून त्यांचा लाभ व्हावा असं वाटू लागले. त्या शिबिरात स्वामीजींना मी पूजा करताना कधी कधी गंध लावल्यावर ओम उमटल्याप्रमाणे भासतो याचं काय कारण असावं असं विचार. स्वामीजींचं त्यावरच उत्तर होतं, म्हणजे संपूर्ण मौन. स्वामीजी मार्गदर्शन करत असलेल्या शुद्ध परमार्थात गूढतेला काहीही स्थान नसल्याचं मला कळलं. माझ्या मनातही अनुमानाला गूढतेला थारा न देण्याचा निश्चय झाला. मला ज्ञानेश्वर दर्शन आणि आत्मबोधाच्या वाटा या ग्रंथातून सोहम ज्ञान साधनेचा परिचय झाला. सद्गुरूंकडून अनुग्रह लाभावा व साधनेचा प्रत्यक्ष अनुभव मला घेता यावा असं मला वाटू लागलं. स्वामीजींनी एका युवास्नेहाच्या आशीर्वचनात सांगितलं होतं की साधकाने निश्चय होताच त्याचं त्वरेनं पालन करावं. त्याच प्रेरणेनं लगेच बुधवारच्या केंद्रात मी पोहोचली. माझी या केंद्रात जाण्याची पहिलीच वेळ. स्वामीजींना अर्पण करण्यासाठी मी काहीच घेऊन गेलो नव्हतो. मी स्वामीजींना आपण मला अनुग्रह द्याल का असं विचारलं. लगेचच स्वामीजी म्हणाले, हो देईन ना मी अनुग्रह. मी खजी घेऊन म्हणालो, स्वामीजी मी मात्र अगदीच रिक्त असताना मला क्षमा कर. त्यावर स्वामीजी म्हणाले, अरे भाव घेऊन आलास ना, मग रिक्त असताना आलास असं कधीच समजू नकोस. पै भक्ती एकी मी जाणे ते साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भजते. ह्या ओळीतून स्वतःच चरित्र सांगणाऱ्या भगवंताचे मूर्त स्वरूप म्हणजेच आपले स्वामीजी. 5 मे 12 स्वामीजी मला अनुग्रह देणार होते. उत्सुकतेनं मला त्या आधीच्या रात्री झोप लागली नव्हती. मनात कुठलाही विकल्प न येऊ देण्यासाठी स्वामीजींची मी प्रार्थना करत होतो. अनुग्रहावेळचं स्वामीजींचं पवित्र दर्शन मला प्रसन्न करत होतो. तो पूर्ण दिवसच आनंदात गेला. मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणाले, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. दररोज न चुकवता ध्यान साधनाही केलीच पाहिजे. सद्गुरूंच्या कृपेने माझंही ध्यान कधीही न चुकू देण्याचा प्रयत्न होत आहे. प्रवासात अगदी विमानातही स्मरण होऊन काही काळ ध्यानाचा अभ्यास होऊ शकल्याने समाधान वाटतं. स्वामीजींबरोबर पावसच्या आनंद यात्रेची संधी मला मिळाली. पावसमध्ये सकाळी स्वामींबरोबर ध्यान, दुपारी वैयक्तिक साधना, सायंकाळी स्वामीजींचं प्रवचन आणि रात्री पुण्याच्या साधकांबरोबर स्वामींचा सुखसंवाद. अशा भरगच्च कार्यक्रमात बाह्य जगाचा अगदीच विसर पडला होता. स्वामी मकरंदनाथांच्या प्रत्यक्ष सहवासाने मन सहजच शांत होत. स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीजवळ आणि अनंत निवासात ध्यान करता येणं याचं मोठं आकर्षण होतं. केंद्रात श्री बाबूराव देसाईंकडून ऐकलेल्या आठवणींमुळे स्वामी स्वरूपानंदांच्या आणि स्वामी माधवनाथांच्या आठवणी मनात ताज्या होत्या. संतांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तूचं दर्शन संतांच्याच सानिध्यात घेताना मनाला खूपच समाधान लाभत होत. स्वामी मकरंदनाथांच्या कृपेनं हा लाभ झाला. त्या कृतज्ञतेनंही मन हलवत होत. पावसून परतण्याआधी स्वामीजी म्हणाले, इथं लाभणारा स्वामी स्वरूपानंदांचा सहवास आणि इथल्या शांतीचा अनुभव आपल्या हृदयात कायमचा साठवून ठेवा. पुढल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा या स्मृतींना आठवा. तीच प्रसन्नता, तीच कृपा, तोच आनंद त्याचा अनुभव घेत राहा. त्याच प्रसन्नतेचा अनुभव या श्रवणाच्या निमित्ताने पुन्हा मनाला आला. स्वामीजींच्या स्मरणाने कठीण परिस्थितीतही साधकांचे मनोहर धैर्य दाखलं याचा एक अनुभव मला एका प्रसंगा मिळाला. इटलीतील विमान कंपनीचा एक प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार नव्हता. टीमच्या अनुभवाच्या कमतरतेमुळे अपूर्ण राहिलेला प्रोजेक्ट मला इटलीमध्ये जाऊन सादर करायचा होता. मी लीड आर्किटेक्ट असल्यामुळे क्लायंटच्या नाराजीला सामोरं जातानाच आमच्या कंपनीची प्रतिष्ठाही टाकण्याची जबाबदारी होती. यावेळी मला एकमेव आधार होता तो म्हणजे स्वामीजींच्या स्मरणाचा. सकाळी 15 मिनिटं ध्यान होईल आणि नंतर दिवसभर काम असेल. दिवसभरात थोडा एकांत मिळताच मी मान किंवा अपमान कोणाचा, देह मनबुद्धीचा, मी मात्र देह मनबुद्धी नाही याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी करून जे फळ मिळेल ते सद्गुरूंचरणी अर्पण करावे हा निश्चय वारंवार करत होतो. शेवटी क्लायंटच्या विश्वासात घेऊन टीमनं सचोटीनं सतत काम केल्यानं 2 आठवड्यानं काही एक यश मिळालं. केवळ स्वामीजींच्या कृपेनं अनुकूलता लागली. पुढे तो प्रोजेक्टही यशस्वी झाला. स्वामीजींकडे येण्याआधी यशाचं रूपांतर नकळत अहंकारातच होत होत. यावेळी स्वामीजींच्या स्मरणानं लाभलेल्या अनुकूलतेनं आणि सहकाऱ्यांच्या श्रमानंच हे यश मिळू शकलं असं जाणवलं. स्वामीजी सांगत असलेला परमार्थ म्हणजे जीवन सर्जित परमार्थ. स्वामीजींच्या ध्यानयोगाच्या प्रवचनांमध्ये त्यांनी करवून घेतलेल्या अनुषंगिक साधनांमुळे शांती समाधानाचा प्रत्यय येत आहे. स्वामीजींच्या कृपेनं केंद्रात काही सेवेतही सहभागी होऊ शकल्यानं खरोखर समाधान जात आहे. गुरुवाक्याचं स्मरण राखण्याचाही प्रयत्न करत आहे. स्वामीजींकडे येण्यापूर्वी आलेल्या मनातील काठिण्याचं परिवर्तन भक्तियुक्त समाधानात झालं आहे. केवळ स्वामीजींच्या प्रेमानं आणि ते उपदेश करत असलेल्या भक्तियुक्त ध्यानामुळे हा बदल घडतो आहे. स्वामीजी भेटले नसते तर ही कल्पनाच आता पुढे आली. ध्यानाबरोबर सगुण भक्तीचे संस्कार सद्गुरु सान्निध्यात होत आहे. भक्ती, प्रेम, सेवा यांचे आदर्श स्वतः स्वामीजीच आहे. त्यांची कृपा आणि प्रेम लाभत आहे हेच माझ्या आयुष्याचं संकेत आहे. स्वामीजी आपले सद्गुरु म्हणून लाभले या माझ्या भाग्याचाही मला हेवा वाटतो. नाथ संप्रदायावर आदिनाथांबरोबर पार्वती मातेचंही विलक्षण उपकार आहे. स्वतः अप्रकट राहून पार्वती मातेप्रमाणेच मातोश्री सौ मधुराताईंचाही वरद हस्त आपल्या सर्व साधक विश्वावर आहे. स्वामीजींनी आत्मज्ञानाचं ध्येय याच जन्मी गाठण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचीच साधना अधिक संविधान घडव ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. स्वामीजी आपल्या प्रार्थनेस माझे शब्द अगदी जपू द्या. त्यासाठी रुद्राच्या आधारानं केलेल्या प्रार्थनेचा आपण स्वीकार करावा. ओम इळा देवहूर मनुर्यज्ञ बृहस्पतिरुक्तामदानिषदतिषद्विश्वे देवाः सूक्तवाटः पृथिवीमा करमा माहिंसीः मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुपरिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यास शुश्रुषेण्यां मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो मदन्तु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
यानंतर सर्वत्र सौभाग्यवती मेघालय संघे एक अभंग सादर करू. स्वामीजी, या गुरुस्मरणांमधून स्वामी माधवनाथांच्या आपल्या अनेक आठवणी अगदी सहजपणे प्रगट होत असतात. आनंददादांनी सांगितल्याप्रमाणे पावस आनंद यात्रेत जसं तुम्ही सांगितलं तसं ह्या स्मृतींना पुन्हा पुन्हा आठवून तुमची कृपा आणि तो आनंद याचा पुन्हा प्रत्यय येतो. कधी डोळ्यात पाणी येतं तर कधी चेहऱ्यावर सहजच हसू उमटत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि स्वामीजी आपण देखील अनेक वेळा सांगितलं आहे की स्वामी माधवनाथांना विनोद खूप प्रिय होता. ते केंद्रात येणाऱ्या बालसाधकांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारायचे. मी जेव्हा लहान होते तेव्हा मी तशी टॉमबॉईशच होते. नेहमी शर्ट पॅन्ट मध्ये असायचे. त्यामुळे स्वामी माधवनाथ मला दिशा म्हणायचे. जेव्हा बाबा माया अपार्टमेंट मध्ये स्वामीजींना गाडीने घ्यायला जायचे तेव्हा कधी कधी मी पण बाबांबरोबर जायचे. तेव्हा स्वामीजी माझ्याकडे बघून अतिशय मिश्किलपणे दिशा असं म्हणायचे आणि मगच गाडीत बसायचे. असंच नाव त्यांनी आपल्या केंद्रात येणाऱ्या त्यावेळेच्या पहिल्या बाळाला म्हणजे माधवीला दिलं होतं. ते तिला नेहमी पिंटो असं म्हणायचे. स्वामीजी आता पिंटो तिचं सद्गुरुस्त मन चालत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. माझं कोणतं वाक्य कळलं ते माहिती नाही, पण जन्म झाला तर स्वामीजींच्या स्वामी माधवनाथांच्या कुशी. स्वामीजी वर आयुष्य अशा आयुष्याची कल्पना सुद्धा होऊ शकत नाही. साधारण महिनाभरापूर्वी गुरुस्तवनाच्या कार्यक्रमात असणाऱ्या सेवेविषयी गौतमचा फोन आला आणि स्वामीजींची असंख्य रूप पुन्हा एकदा मनश्चक्षूंसमोर ताजी झाली. ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये गिराईकाला कापड विकून नंतर टोकाला टोकं जुळवून अगदी नीटनेटकेपणाने ते आवरून तितक्या सहजतेने काउंटर शेजारी बसलेल्या असलेल्या खुर्चीत बसून तिथे असलेल्या साधकांना उपदेश करणारे स्वामीजी. दर मंगळवारी सपरे काकांच्या घरी मौनासाठी जाणारे स्वामीजी. दररोज सकाळी तल्लीन होऊन पूजा करणारे स्वामीजी. पूजेनंतर सल्लाताईंना आचमन देणारे स्वामीजी. सायंकाळी अर्धीवळ स्वामीजी आणि अर्धीवळ सल्लाताई असे रामरक्षा आणि गुणरूपी मिळणारे स्वामीजी आणि सल्लाताई. डायलिसिस झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या खोलीत अतिशय आनंदात पहुडलेले स्वामीजी. तिथे दिलेल्या वेळी भेटायला गेल्यावर पिंटो आलास का असं म्हणून नमस्कार करताना अतिशय प्रेमाने घट्ट खुशीत घेणारे स्वामीजी. प्रपाताच्या आवेगाने दासबोधावर प्रवचन करणारे स्वामीजी. तर ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्र, योगसूत्र यावर प्रवचन करताना सागराप्रमाणे गंभीर होणारे स्वामीजी. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांचे स्वागत करताना भावविभोर होणारे स्वामीजी. भजनामध्ये लढवून जाणारे स्वामीजी. लहान मुलांशी लहान होऊन तरुणांशी तारुण्याने तर वृद्धांशी वृद्धत्वाने वागणारे स्वामीजी. समोरच्या छोट्या छोट्या गुणांचंही कौतुक करणारे स्वामीजी. शिस्तप्रिय स्वामीजी. साधनेसाठी तत्पर असणारे स्वामीजी. स्वस्वरूपामध्ये निमग्न असणारे स्वामीजी. खरंच स्वामीजींच्या अशा या असंख्य रूपांनी आणि असंख्य आठवणींनी इथे येणाऱ्या प्रत्येकाचंच अवघं जीवन सुस्नाप झालेलं आहे. त्याच आठवणींच्या परमपावन गंगेच्या काही तुषारांनी आज आपण पुन्हा एकदा सुस्नाप होत आहोत. परवाच्या मोठ्या कार्यक्रमात बाबांनी मला स्वामी मकरंदनाथांनी खेळवल्याची आठवण सांगितली. इंद्रात मी पहिलाच बाळ असल्यामुळे हे भाग्य विविध रूपाने मला मिळालं. मी साधारण 6 महिन्याची असले. आईला नोकरी, घर आणि मला सांभाळून ध्यानाला नीट बसता यायचं म्हणून ती रोज मोठ्या स्वामीजींच्या दुकानातच ध्यानाला जायची. मला झोपवून ते दुकानात जाऊन घेऊन जायची आणि तिथे ध्यानाला बसायची. एकदा आई ध्यानाला बसली आणि मी उठले तर आईला ठरलेल्या वेळेप्रमाणे ध्यानाला पूर्ण वेळ बसता यावं म्हणून मोठे स्वामीजी दुकानाच्या काउंटरवरती ठेवून मला खेळवत होते. त्याच वेळी निरंजना मावशी आली आणि तिला हे काय चाललंय तेच कळेना. तेव्हा स्वामीजी म्हणाले, अगं सुषम ध्यानाला बसली आहे.
स्वामीजी स्वतःच्या साधनेसाठी तर तत्पर होतेच, पण इथे येणाऱ्या प्रत्येकाची साधना नाही यासाठी ते अनेक गोष्टी करत असत. आई पोस्टात कामाला होती, काही मधल्या काळात तिची बदली लोणावळ्याला गेली होती. त्यावेळेला दर सोमवारी सत्यसाई निलायम मध्ये संध्याकाळी 6 वाजता दासबोधाची प्रवचन व्हायची. तेव्हा साधक लक्षणांवरती प्रवचन चालू होती, पण लोकल मिळून प्रवचन ऐकण्यासाठी वेळेवर पोचता यायचंच असं व्हायचं नाही. एका सोमवारी आईला यायला असाच उशीर झाला. स्वामीजींचं बरोबर प्रत्येकावरच लक्ष असायचं. दुसऱ्या दिवशी स्वामीजींनी आईला विचारलं, काल कधी आलीस? तेव्हा खाली मान घालत आईने सांगितलं, स्वामीजी काल यायला उशीर झाला, शेवटची फक्त 4 वाक्य ऐकायला मिळाली. काय ऐकलंस? असं स्वामीजींनी विचारलं तेव्हा आईने प्रवचनातली ऐकलेली 4 वाक्य सांगितली. ती अशी होती, साधकाने नेहमी असा भाव ठेवावा की मी कोणी नाही, मला काहीही नको, माझा वास नित्य भगवंतातच आहे आणि सगळ्यांची सेवा करण्यासाठीच माझा जन्म आहे. स्वामीजी म्हणाले, म्हणजे तू प्रवचनाचं सारच ऐकलंस. खरोखर ते केवळ त्या प्रवचनाचं सार नव्हतं, तर साधकाचं जीवन कसं असावं याची चतुःसूत्री स्वामीजींनी सांगितली होती. स्वामीजी स्वतःबद्दल फार कमी बोलायचे, पण स्वतःबद्दलचा त्यांनी काढलेला उद्गारही बरंच काही सांगून जाईल. एकदा असंच पालख्यांचे दिवस होते, आत्या मोठ्या स्वामीजींकडे गेली होती. स्वामीजी पलंगावरती पहुरले होते. नमस्कार केल्यावर स्वामीजींनी तिला अभंग म्हणायला सांगितला. पालख्यांचे दिवस होते त्यामुळे तसाच अभंग ती म्हणायला लागली. परी मी वेट नव्हे ना विठोबा पायीची, वेट मी कळीबा होईल असं म्हणताना तिचा भाव दाटू मला. 2 मिनिटं स्वामीजी तिच्याकडे पाहत होते. मग पलंगावर ते उठून बसले आणि आत्याला म्हणाले, तुझे हात पुढे ठेव बरं. आत्याने हात पुढे ठेवल्यावर स्वामीजींनी आपले पाय त्या हातांवर ठेवले आणि म्हणाले, विठुरायाचं दर्शन अजूनही झालं नाही का तुला चिन्मयी? स्वामीजींचं सल्लाताईवर नितांत प्रेम आणि तेही त्यांच्या गुणांमुळेच. स्वामीजींकडे सल्लाताईंच्या आई होत्या, त्या 10-12 वर्ष झोपूनच होत्या. सल्लाताईच त्यांची सगळी सेवा करत असत. एकदा स्वामीजी आणि सल्लाताई पाद्यपूजा घेऊन आले होते. सल्लाताईने सुंदर भरदरी अशी साडी घेतली होती, पण आल्यावर आजींना त्यांची आवश्यकता आहे असं पाहून त्या नवीन साडीमध्येच आजींपाशी गेल्या. तिथे एक साधिका होती, तिला फार वाईट वाटलं की सल्लाताईंना असं दरीच्या साडीतच आजींपाशी जावं लागलं. पण सल्लाताईंनी मात्र आजींचं नीट आवडलं आणि मग शांतपणे बाकीच्या कामांना लागल्या. सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्याग याची त्या मूर्तीच होत्या. पण त्या साधिकेने मात्र सल्लाताईंना पूजा घेऊन आल्या तसंच आजींकडे जावं लागलं याबद्दल स्वामीजींकडे हळहळ व्यक्त केली. यावर स्वामीजी म्हणाले, म्हणूनच सल्लाताई पाद्यपूजा घ्यायला योग्य आहे. माझ्या आजीला एकदा आळंदी ते पंढरपूर अशी पूर्ण पायी वारी करावी अशी इच्छा होती, पण प्रत्येक गोष्ट स्वामीजींना सांगून त्यांच्या परवानगीने आणि त्यांनी परवानगी दिली तरच अशी करायची असा आमच्या घरातला एक अलिखित नियम होता. तसं आजीने सुद्धा स्वतःची इच्छा स्वामीजींना म्हणून दाखवली. तेव्हा स्वामीजी म्हणाले, एकदा अनुग्रह झाला की साधकाने नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ही वारी करावी, ती मात्र नियमित करावी. अशीच 2007 मंडळाने आयोजित केलेल्या पंढरपूरच्या यात्रेत आनंद यात्रेमध्ये सहभागी व्हावी अशी आईची इच्छा होती. पण तिच्या तब्येतीने तिला कसं जमेल हे कळत नव्हतं. तेव्हा स्वामी मकरंदनाथांशी ती याबद्दल बोलली. तेव्हा ते तिला म्हणाले, सुषमा, प्रत्येक वेळी प्रत्यक्ष दर्शन घेता येतच असं नाही, पण अशा वेळी संतांच्या अनुभवांमधून, त्यांच्या विचारातून, संत वाङ्मयातून मी प्रतिमा दर्शन घ्यायचा प्रयत्न करतो. आईच्या भाग्याने तिला त्या आनंद यात्रेत सहभागी होता आलं, पण मोठ्या स्वामीजींप्रमाणे स्वामी मकरंदनाथांचंही हे वैशिष्ट्यच आहे की समोरच्याची परिस्थिती पाहून नकारात्मक उत्तर न देता काय करणं योग्य होईल असं ते सुचवत असतात. आणि अशा पद्धतीचं त्यांचं हे सहज बोलणंही आपल्या साधकांना, आपल्यासारख्या साधकांना दीपस्तंभाप्रमाणे कायम पथदर्शी ठरत. पूर्वी आमचं घर खूप लहान होत, तिथे रोज सकाळी ध्यानाला बसता येईल अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे रोज सकाळी बाबा स्वामी मकरंदनाथांच्या घरी ध्यानाला जायचे. एकदा त्यांनी दोघांनी 7 दिवसाचं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ते पारायण चालू असताना शेजारच्या घरातून अचानक भांडी फेकण्याचा आणि अरवाच्या बडबडीचा आवाज यायला लागला. शेजारच्या घरात ते काजोबा राहायचे, त्यांना थोडा मानसिक त्रास होता. स्वामीजी बाबांना म्हणाले, नाना, मी आधीच तू पारायण सुरू ठेव आणि शेजारच्या घरी जाऊन एक पाण्याची बादली त्या आजोबांच्या डोक्यावरती स्वामीजींनी ओतली. पाणी डोक्यावर पडल्याबरोबर आजोबा शांत झाले आणि त्यांनी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. स्वामीजी अतिशय शांतपणे बोलत आले आणि म्हणाले, संस्कार कसं कामास येतात पहा. अशा अवस्थेतही डोक्यावर पाणी पडलं की रामरक्षा म्हणायला सुरुवात होते. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी योग्य ते टिपणं आणि चांगलं टिपणं हा स्वामीजींचा गुण. माझ्या वेळी आईला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली होती. तिला माहेरी राहायला जाणं काही काळाने शक्य नव्हतं. तेव्हा 3 आठवडे ती मोठ्या स्वामीजींकडे राहायला होती. सरलाताईंनी नाहू नाकू घालून पूर्ण गौरपासून करून तिचं माहेरपण केलं. रोज हाहार शुभ्र तिथे आई ही अंगाई म्हणून त्या थोपटवून कुशीत घेऊन आईला झोपवायच्या. आईला मिळालेलं हे भाग्य वैष्णवीच्या वेळेला माझ्याही पाट्याला आलं. वैष्णवीच्या वेळी मला विश्रांती घ्यायला सांगितली होती. आई बाबा त्यावेळी भुगावला राहायला गेले होते आणि काही वैद्यकीय मदत लागली तर तिथे लगेच उपलब्ध होईल अशी त्यावेळेला सोय नव्हती. तेव्हा स्वामी मकरंदनाथांच्या घरी 2 आठवडे मी राहायला होते. मधुरा मावशीने आईच्या मायेने माझं माहेरपण केलं. 2 आठवडे कोरकौतुक करून मगच मला घरी पोचवलं. खरंच आईशी कळवळ्याची जाती खरी लाभावीनच देते. मोठ्या स्वामीजींनी देह ठेवल्यावर एकदा त्यांची खूप आठवण येत होती. तेव्हा मी 12वीत सप महाविद्यालयात शिकत होते. कॉलेज संपल्यावर सरळ भागेश्वर निवास गाठले. तिथे ताराताई होती. जरा वेळ काहीही न बोलता स्वामीजींच्या आसनापाशी बसले. मला स्वामीजींची आठवण येते आहे हे ताराताईच्या लक्षात आले. थोड्या वेळाने ती म्हणाली, पिंटू, आपलं मोठं भाग्य आहे ग. मोठमोठ्या ऋषीमुनींनाही लग्न नाही, त्या स्वामीजींनी आपल्याला अगदी सहज केलं. तिथे म्हटली, त्याचा अर्थ खर तर आता कळतो. भगवंताची आठवण, त्याचं नामस्मरण सतत राहणं ही मोठी भगवत कृपाच. मोठ्या स्वामीजींनी आणि स्वामी मकरंदनाथांनी इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी मात्र हे सहज साध्य करून दिलेलं आहे. त्यांनी भगवत प्राप्तीचा राजमार्ग आपल्याला सुलभतेने दिला. त्यांच्याच कृपेने त्यांचं स्रोत धरून या मार्गावरून मार्गक्रमणा होऊ हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. स्वामीजी, आजचा कार्यक्रम अगदी गोड झाला अगदी स्वाभाविक आहे. सुरुवात शेखर गोड बोलल्याने केली, मध्ये केला आनंद गोड बोलल्याने, आणि माधुरी गोड बोलल्याने आता सांगता केली. पण स्वामीजी, माधुरी जसं म्हणाली त्याप्रमाणे स्वामी माधवनाथांनी जे काही भगवत प्राप्तीचं प्रमाण दिलं आणि तुम्ही देखील आम्हाला जे काही सांगत आहात त्याचं महत्व कळायला खरोखरच खूप वेळ लागतो. मागे एकदा आईने मला स्वामी माधवनाथांच्या कॅसेट मधला भाग ऐकवला. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की गोळे काकांच्या तिन्ही मुली चांगल्या आहेत, पण ही धाकटी माझी लाडकी आहे. स्वामीजी, त्यावेळी हे ऐकून मला खूप आनंद झाला, परंतु हळूहळू लक्षात आलं की स्वामीजींची लाडकी होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. स्वामीजींची लाडकी होणं म्हणजे रोज ध्यानाला बसणं. स्वामीजींची लाडकी होणं म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं. स्वामीजींची लाडकी होणं म्हणजे आपल्याला प्रेमभाव जागृत होणं. स्वामीजींची लाडकी होणं म्हणजे सतत भगवंताच्या अनुसंधानात राहणं. स्वामीजी, अशी एक एक उद्दिष्ट साध्य करत तुमच्या कृपेने आपणच आम्हाला दिलेल्या आत्मदर्शनाचा अंतिम ध्येयाकडे आम्हा सर्वांची अखंडपणे वाटचाल होवो ही तुमच्या चरणी प्रार्थना. हरि ओम. आता ह्यानंतर आपण सर्वजण पूजनीय स्वामीजींची आरती करणार आहोत. आपल्या सगळ्यांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात सद्भक्त सौभाग्यवती सुशीला आणि गोपीदादा पूजनीय स्वामीजींना औक्षण करतील. सद्भक्त विलास मामा बरोबर आपण सर्वजण आरती करूया.